வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலி காயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹரி விட்டல் ஸ்ரீ ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த். ஹரி ஹரி ஹரி. आपण आतापर्यंत आत्मनिवेदन म्हणजे विचार करावा, देव कोण याचा विचार करावा आणि आपला देखील अंतर्यामी शोध घ्यावा. लक्षात येईल की देव हा निर्गुण आणि आपला आपल्या अंतर्यामी शोध घेताना लक्षात येईल की आपण पंचभूतांचे बनलेले आहोत आणि बाहेरच्या पंचतत्वात विवेकाने जर आपल्या देहातली पंचतत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश विलीन झाले तर ज्याला मी असं समजतो तो देह उरत नाही. आणि एकूण या प्रक्रियेमध्ये देव निर्गुण देव फक्त शिल्लक उरतो. अशा प्रकारे मी म्हणजे देह देह संघाताने असणारा मी हा मी नव्हे आणि अंती उरतो एक फक्त निर्गुण परमात्मा. विवेकाने तत्व झाडा याकरता करायला हवा. आपण प्रथम पाहिलं की ही जी तत्व आहेत ती तत्व साक्षित्वानी नाहीशी होतात. तत्वे साक्षत्वे ओसरती. साक्षी राहिल्याशिवाय ही तत्व नाहीशी होणार नाहीत. विवेकाने नाहीशी होणं आणि जेव्हा साक्षी राहणं जमतं तेव्हा जो साक्षी असतो तोच केवळ शिल्लक राहतो. साक्षीत्व ही संपून जातं कारण ज्याच्यापासून आपण साक्षी राहिलेले आहोत ते पदार्थ बाजूला होतात. आपण साक्षी हा भाव धरलेला असतो. समोरचे पदार्थ नाहीसे झाले किंवा विचार नाहीसे झाले तर मी साक्षी तरी कसा असेन या विचारांनी साक्षीत्व गळून पडतं. म्हणून समर्थ म्हणतात तत्वे साक्षत्वे ओसरती. साक्षत्वानेही तत्व नाहीशी होतात आणि तत्व नाहीशी होतात याचा अर्थ जगतासंबंधी आपल्या ठिकाणी असणारे जे विचार आहेत ते विचार नाहीसे होतात. त्याचं चिंतन नाहीसे होतं. विकार नाहीसे होतात म्हणजे तत्व नाहीशी होतात. विचार विकार कल्पना हे पंचभौतिक विश्वाविषयीच आहे. त्यामुळे पंचभौतिक विश्व नाहीसं करायचं असेल तर तुमच्या ठिकाणी उठणारे विचार नाहीसे झाले म्हणजे झालं. ते साक्षित्वाने घडलं. नंतर साक्षित्वही नाहीसं होतं. साक्षित्व मुळे आत्मप्रचिती आत्मा असे आदी अंती आणि मग आत्मप्रचिती शिल्लक राहते. आदी आणि अंती म्हणजे सुरुवातीलाच खरं म्हणजे जो साक्षी होऊन बसलेला आहे तो आत्मस्वरूपच आहे, पण तो आदी आणि अंती तोच एक सत्य स्वरूप आहे असं लक्षात येतं. आपण कैसा, त्यामुळे आपण ज्याला मी असं म्हणत होतो तो मी आता शिल्लक राहत नाही. तत्व निरसनाचा हा एक प्रकार समर्थांनी सांगितला, तो आपण प्रथम पाहिला. त्यानंतर विवेकाने तत्व झाडा करावा असं समर्थ म्हणाले, ते आपण पाहिलं. मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा, विचार पाहता उघडा आपण नाही. केवळ वैचारिक प्रक्रियेने तत्वानी जेव्हा तत्वाचा छेद होतो, तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे, तेव्हा आपण मी या नावाचा पदार्थ उरत नाही. एक ध्यानाची प्रक्रिया, दुसरी वैचारिक चिंतनाची प्रक्रिया. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. या प्रकाराने आत्मनिवेदन म्हणजे आपण समर्पित होणं, आपण एकरूप होणं हे सहजच होतं. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैसा. प्रकृतीचा निराश झाल्यानंतर उरतो तो एक आत्मा, तिथं मी या नावाचा पदार्थ, ज्याला मी देह मन बुद्धीला मी असं म्हणत होतो तो उरतच नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, एक आहे निर्गुण परमात्मा आणि दुसरी आहे प्रकृती, डोंगर दऱ्या नाले झाडं आकाश सूर्य चंद्र तारका पृथ्वी वारे आणि त्याच्यापासून बनलेलं सगळं जगत, झाडं झुडपं पशु पक्षी मनुष्य मात्र आपण, हे सगळं प्रकृतीमध्ये येतं माझ्यापर्यंत. मी ज्याला मी असं म्हणतो त्या देहापर्यंत, ते सगळं निसर्गाचा भाग आहे. म्हणून जी प्रकृती आहे ती प्रकृती निसर्गाचा भाग आहे माझ्या सकट. आणि एक निर्गुण परमात्मा आहे ज्याच्यापासून सगळं निर्माण झालं. तिसरा आपण कैसा चोर आणिला मध्ये, आता या सगळ्या दृश्य विश्वामध्ये त्या दृश्य विश्वातला एक भाग म्हणूनच मी आहे असं समर्थ सांगतात. पण आपण असं करतो की एक मी आहे, एक निर्गुण परमात्मा आहे मुख्य परमेश्वर आणि एक प्रकृती आहे जगदाकार, पण मी या नावाचा ज्याला मी असं म्हणतो तो प्रकृतीमध्ये सामावलेला आहे आणि त्याच्या आत असणारं चैतन्य आहे ते परमात्म्याचं आहे. त्यामुळे हा मीपणाचा चोर नसलेला मध्ये कुठून आणला असं समर्थ विचारतात. आणि मी असं म्हटलं सांगितलं की ही चिंतनाची विचार चिंतनाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आपण 13व्या दशकामध्ये 14व्या दशकामध्ये 8व्या दशकामध्ये 6व्या दशकामध्ये जी आली ती 4 समास आपण त्याच्याकरता पाहिले. मागच्या वेळेला आपण पाहिलं की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलेलं असताना शिष्यांनी प्रश्न असा विचारला की सर्वाच्या निरसनाच्या अंती एक आत्मा परमात्म्याशी समरस असणारा निर्गुण जर शिल्लक राहतो आणि तोच जर खरा आहे, तोच जर मूळ स्थितीमध्ये होता, तर जगत झालंच कसं? त्याच्यावर समर्थांनी एक उत्तर दिलं, ते आपण मागच्या वेळेला पाहिलं. जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. जगताच्या उत्पत्तीचा एक क्रम सांगितला आणि विनाशाचाही क्रम सांगितला. जे उत्पन्न झालं ते नंतर विनाशकाली नाहीसेही होतं, ते नाहीसे झालं तरी काही एक शिल्लक राहतं, ते अविनाश ब्रह्म, ते सर्वात बुडाशी असणार असं ब्रह्म. पण ही विचारस्थिती आहे आणि विचाराच्या अंगानी आपल्याला फार समाधान वाटतं, चिंतनाच्या अंगानी फार समाधान वाटतं, हा विषय अगदी समजल्यासारखा वाटतो, पण तो तसा समजलेला नसतो, तो प्रचितीला आलेला नसतो, बुद्धीला समजणं हे समजणं नसतं. समजलं जरी की जे निर्माण झालं ते नाहीसं झालं म्हणून तुला सोहमबोध झालेला नाहीये, हे साधकांनीही समजलं पाहिजे. आपण वैज्ञानिकांची गोष्ट करत होतो की वैज्ञानिकांना सर्वाच्या अंती निर्गुण निराकार अव्यक्त तत्व आहे आणि ते अविनाशी आहे हे समजतं, आणि आपण असं म्हणत होतो की संतांना असं समजतं की माझ्या अंतर्यामी जे अविनाशी निर्गुण निराकार तत्व आहे ते तत्व खरं माझं स्वरूप आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी तेच भरून राहिलेलं आहे. पण ही गोष्ट जो ऐकतो त्याला समजलेली नाहीये. जे समाधान आहे ते ऐकण्याचं समाधान आहे, प्रचितीचं समाधान नाही. परमार्थामध्ये देखील हा गोंधळ राहतो की परमार्थ सगळा, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणू, असा सगळा समजला की आपल्याला समजल्यासारखं वाटतं, ऐकला की, पण प्रचितीला आलेला नसतो. म्हणून सर्व नाहीस झाल्यावर जे उरतं ते तो मी आहे असा सोहम बोध साधकाला होणंच गरजेचं आहे. आणि तो झाल्याखेरीज नुसतं तर्कानी समजल्यामुळे आणि तर्कानी समजल्यामुळे समजल्यासारखं वाटलं तरी देखील ते व्यवहारात टिकत नाही आपली अशी अडचण आहे. आणि सायोज्य मुक्ती म्हणजे आत्मनिवेदनामुळे मिळणारी जी सायोज्य मुक्ती आहे, त्या सायोज्य मुक्तीचं हेच वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की चालता बोलता निचेष्टित पडिलो नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नि योगे. हा बोध चालता बोलताना सर्व काळी व्हायला पाहिजे, असायला पाहिजे, टिकायला पाहिजे. चिंतनाच्या वेळेला टिकतो, निरूपणाच्या वेळेला टिकतो. आता मी सगळं समजून बोलतोय त्यामुळे माझा टिकतोय असं निरूपणाच्या वेळेला, पण तो नंतर टिकला पाहिजे ना. तुम्ही ऐकताय, ऐकत असताना अगदी एकरूप झाल्यासारखं वाटतं, पण नंतर तसंच राहिलं पाहिजे ना. हे होत नाही ही अडचण आहे. समर्थ म्हणतात आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन, तरी मग आपण काहीचा भिन्न उरला तेथे. ही वस्तुस्थिती समर्थ लक्षात आणून देतात. की उरतो तो आत्मा आणि तो स्वानंद घन आहे आणि अहम आत्मा हे वचन आहे, ते वचन वचनाच्या जागी राहतं आणि आपण आपल्या जागी, असं होऊ नये यासाठी आत्मनिवेदन भक्ती ही आधी आलेल्या आठही भक्तींचा कळसाध्याय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हा कळस आहे, हे तर्कानेच समजून आपण आत्ता सध्या जरी घेत असलो तरी देखील हे प्रतीतीचं होण्यासाठी म्हणून श्रवणाच्या वेळेला श्रवणम कीर्तनम विष्णुः स्मरणम हा जर एक विभाग केला तर श्रवणाच्या वेळेला हा बोध टिकून राहायला पाहिजे. आत्मनिवेदन म्हणजे एका परीने चिंतनानी विवेक विचार चिंतनानी आत्मनिवेदन होतं असं म्हणतात समर्थ. तर श्रवण आणि जे श्रवणामध्ये आपण समजून घेतलं त्याचं विवेकाने चिंतन करणं नंतर हे गरजेचं आहे आणि समरसता अनुभवणं गरजेचं आहे. श्रवण झाल्यावर कीर्तन असेल तर कीर्तनाच्या वेळेला हे कीर्तन म्हणजे जे ऐकलं त्याचे गोडवे आपण जे निरूपण ऐकलं त्याचे गोडवे गाणं आणि निरूपण जो करतो आहे त्याचे गोडवे गाणं. जसं मागच्या वर्षी आपण स्वामीजींची जन्मशताब्दी साजरी केली हे आत्मनिवेदनाकरता असलं पाहिजे. त्यांना कोणत्या सत्काराची गरज नाही. त्यांना मोठं म्हटल्यामुळं ते मोठे झाले, आपण जन्मशताब्दी साजरी केल्यामुळं ते मोठे झाले असं नाहीये. तर आपण करत असलेल्या कीर्तनामुळं ते सांगत आहेत तो बोध पक्का होण्याचं काम झालं पाहिजे. म्हणून त्या निरूपणाचे गोडवे गाणं आणि ते निरूपण जो करतो ते आपले सद्गुरू त्यांचे गोडवे गाणं म्हणजे कीर्तन आहे. त्यांची स्तुती स्तवन करणं म्हणजे कीर्तन आहे. त्यांचे गुण गाणं अभ्यासणं त्याच्यावर चिंतन करणं म्हणजे कीर्तन आहे. पाठोपाठ विष्णू स्मरण येईल. त्यांचं वेध लागणं श्रवण आणि कीर्तन आता आपण पाहिलं ते हे सगळं एका नामामध्ये जेव्हा ठासून भरलं जातं तेव्हा ते विष्णू स्मरण होतं. जसं विष्णू तत्व काय आहे ते ऐकणं आणि विष्णूचं सगुण चरित्र आहे तर ते चरित्रही आठवणं एवढं सगळं विष्णू या नामामध्ये साठवलेलं आहे. तसंच श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता आणि श्रीकृष्णांचं गोड मधुर चरित्र हे श्रीकृष्ण नामामध्ये साठवलेलं आहे. म्हणून विष्णू स्मरण करत असताना त्या स्मरणामध्ये अत्यंतिक प्रेम आणि ते त्या स्मरणाच्या वेळेलाच त्यांनी सांगितलेलं तत्व आठवून आणि त्यांच्या चरित्रांनी आपल्या चित्तवृत्ती निर्मळ होऊन पवित्र होऊन प्रेम निर्माण होऊन सोहम बोध आपल्या ठिकाणी ठसावा. पादसेवन अर्चन आणि वंदन हा जर एक ग्रुप आपण केला तर पादसेवन म्हणजे सद्गुरूंना नंतर तुम्ही प्रार्थना करता अनुग्रह घेता सद्गुरूंकडून साधना घेता आणि साधना घेऊन पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच जाणावे बाणले समाधान पादसेवन भक्तीमध्ये आलेली ओवी. जो पाहणारा म्हणजे ध्यान करणारा पाहणं ज्याला लागलेलं आहे ते म्हणजे परमात्म तत्व आणि पाहणे पाहण्याची क्रिया हे जेव्हा एकरूप होतात ध्यानाच्या वेळेला तेव्हाच समाधान निर्माण होतं आणि त्या एकरूपतेमध्ये ध्यानातलं आत्मनिवेदन आहे. आणि आतापर्यंतचा जो परमार्थ होता श्रवणापासून ते ध्यानापर्यंतचा पादसेवन भक्तीपर्यंतचा किंवा गुरुपदिष्ट साधनेपर्यंतचा, त्याच्यानंतर आपल्या देहाला तसं वळण लावणं, भक्तीचंही वळण लावणं हे वैचारिक आहे हे मान्य आहे, पण तुमचा देह भक्त असला पाहिजे, तो पूजा करणारा असला पाहिजे, तो वंदन करणारा असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी जाऊन छाती पुढे काढून सोहम म्हणणारा नको, तिथं लोटांगणी जाणारा असला पाहिजे, तर ते ज्ञान शोभेल. नाहीतर झालंच काम, सद्गुरू आणि मी आता काहीच फरक नाही राहिलेला, जे सद्गुरूंना तेच मला माहितीये, असा भाव कधीही कदापिही न धरता, कारण या भावामध्ये देहाभिमान आला. तू तुला देह समजायला लागलास, कोणी आपण आहोत असं म्हटल्याबरोबर, ते कधीही न होणं यासाठी वंदन आहे. हे सगळं बुद्धीनी जरी समजलं तरी शरीराला समजण्यासाठी म्हणून वाकवायला लागतं, दास्य करायला लागतं, पूजा करायला लागते, अर्चनम वंदनम दास्यम. आणि जो दास असतो तोच सखा होतो, ही गम्मत आहे. एवढ्या गुणांनी आणि साधनेनी युक्त होऊन जो दास्य करतो तो पूर्णत्वाला गेलेला आणि दास भावानी राहिलेला असा आहे. नुसतं दास्य नाहीये. मी कुठेतरी एका लग्नाला गेलो होतो, तिथं भले मोठे कोच बरेच ठेवलेले होते आणि माझ्यासारखे पुष्कळ महाराज तिथे आलेले होते. मला एका महाराजांच्या शेजारी नेऊन बसवलं तर त्या महाराजांचे पाय एक जण चेपत तिथं बसलेला होता. त्या महाराजांची आणि माझी ओळख करून दिली की हे अमुक अमुक मकरनाथ. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं, बर म्हणाले. आणि मग थोड्यांनी म्हणाले की फौजदार आहे, नाशिकला आहे, माझे पाय चेपतोय. वंदन अर्चन वंदन आणि दास्य हे भगवंताशी करायचं आहे. सद्गुरूंनी ते तो शिष्य होता, ते सद्गुरूंचे पाय चेपत होता, हे त्याच्या तऱ्हेनी योग्य होतं. पण स्वतः सद्गुरूंनीच नेहमी दास्य भावात असायला पाहिजे आपल्या सद्गुरूंच्या. तो सखा व्हायला, म्हणजे जो असा साधक असतो तो सखा व्हायला योग्य होतो. तो एका वेळेला दास्यत्व करत असताना श्रवणापासून आत्मनिवेदन, कीर्तनापासून आत्मनिवेदन म्हणजे एकरूपता, विष्णुस्मरणापासून, पादसेवनापासून आणि अर्चन वंदन दास्य याच्यापासून देखील दास असला तरी, हनुमंतांचे उद्गार आहेत, मी देहभावावर असतो तेव्हा तुमचा दास असतो, मी जीवभावावर असतो तेव्हा मी आणि तुम्ही, मी तरंग आणि तुम्ही सागर, आणि मी जेव्हा आत्मभावावर असतो तेव्हा तुम्ही तेच मी, तुम्ही तेच मी अशा आत्मभावावर असताना देहभाव किंचित असतो, म्हणून दास्य करायचं आहे, दास असायला पाहिजे. अशा तयारीचा जो दास असतो तो सद्गुरूंचा सखा होतो. अशा तयारीचा जो दास असतो तो सद्गुरूंचा सखा होतो, ते त्याच्याशी सख्य करतात, हा दासच राहतो. पण याला अंतर्यामी माहीत असतं, पण ज्यांच्या कृपेनी ते झालेलं असतं त्यांची बरोबरी करू इच्छित नाही. आणि तो जो सखा असतो या सख्याला सख्यत्वानी सद्गुरूंनी ज्याला आपलंसं केलेलं आहे त्याला हे आत्मनिवेदन खऱ्या अर्थाने होतं. आपण समजून घेतो आहोत, तर्कानी समजून घेतो आहोत, त्यामुळे तर्कानी समजल्यासारखं वाटतं. पण हे प्रचितीला कसं येणार ते मी सांगतोय. प्रचितीला येण्यासाठी सोहम भाव निर्माण होणं एवढ्या प्रक्रियेतून जाऊन हे गरजेचं आहे. तर स्वामीजींकडे एकदा एक गृहस्थ आले दुकानात, ते सिगारेट ओढत ओढतच आत आले. तर स्वामीजी म्हणाले की आपण कृपा करून ही सिगारेट बाहेर तेवढी टाकून आत या असं म्हणाले. तर ते म्हणाले की बाळासाहेब, ही सिगारेट ब्रह्म, धूर ब्रह्म, मी ब्रह्म, तुम्ही ब्रह्म, तुम्ही या सिगारेटला एवढं काय घाबरताय? तर ते म्हणाले की हे सिगारेट ब्रह्म आहे, ते माझ्या कापड ब्रह्माला आग लावेल. तुम्ही आपलं ते बाहेर टाकून आत या. असं होऊ नये म्हणून मी सांगतोय की एवढ्या प्रक्रियेतून हे जाणं गरजेचं आहे. हे नुसतं समजल्यामुळे होतं असं नाही. मी असं ऐकले की आपल्या इथं येणारा कोणीतरी एक साधक आपल्या मित्राला अथवा नातेवाईकांना दारू पिता पिता इथं येणारे साधक नंतर सुटली असेल त्यांची दारू, कोणत्या तरी क्वचित क्षणी घेत असतील, पण ध्यानाची प्रक्रिया समजून सांगत होते. असं होऊ शकत नाही. हे नुसतं सांगणं ऐकणं राहतं. म्हणून तसं जीवन असणं हे फार महत्वाचं आहे. आणि तसं जीवन आपण जरी अंतिम तत्व समजून घेत असलो तरी श्रवणापासून ते सख्यत्वापर्यंतच्या प्रवासानंतर खऱ्या प्रकारे अनुभवायला येतं सोहम भावाने. म्हणून ही विचार प्रक्रिया जी आहे ज्याचं आपल्याला मोठं आकर्षण आहे, तर त्या विचार प्रक्रियेने आपण ते समजून तर घ्यावंच, योग्यच आहे ते. म्हणून तर समर्थांनी सांगितलं आणि मीही निरूपण केलं. पण यानंतर खराखुरा सोहम बोध, सोहम भाव आपल्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मनिवेदन भक्ती आपल्या जीवनामध्ये उतरेल. आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन तरी मग आपण कैसा भिन्न उरला तेथे, सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैसा तेथे. तो परमात्मा मी आहे असं म्हणून हे वचन थांबत नाही. अहम सहा इथं हे वचन थांबतं. आता अहम हा संपूर्ण जायला पाहिजे. तो मी असं म्हटल्याबरोबर फारच चांगली मोठी गोष्ट झाली, मी परमात्मा झालो. पण हा मी संपून आता केवळ तो उरला अशी भावना राहायला पाहिजे. सोहम मधला देखील अहम नको. दुसरं महत्वाचं असं वाटतं की आपला हा सोहम संप्रदाय, नाथ संप्रदाय, तर किती अचूक वेळेला सोहमचा उच्चार समर्थही करतात ते पाहणं मोठा आनंददायी वाटतं. आणि हाच आनंद नामस्मरण करता करता रामाशी म्हणजे परमात्म भावनेशी एकरूप व्हायला पाहिजे असं जेव्हा संत सांगतात तेव्हा होतो. नामस्मरण म्हणजे आपण केवळ नाम घ्यायचं आणि आपले जे कोणी आराध्य दैवत आहे, शिव, दत्त, विष्णू, राम, कृष्ण, हे त्यांच्या जागी राहावेत अशी नामस्मरणाची कल्पना नाही. नाम घेणारा कायम नाम घेतो आहे आणि काल्पनिक रीतीने देव तसेच्या तसे आहेत. नाम घेताना राम असं म्हणत असताना राम ज्या परमात्म्यापासून आलेला आहे त्या परमात्म्याशी समरस होऊन नामधारक नाम आणि नामी हे परमात्म भावनेमध्ये लीन झाले पाहिजेत असं जेव्हा समर्थ सांगतात असं संत सांगतात तेव्हा ते आत्मनिवेदनच आहे. सोहम हंसाच आहे. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. आपण पूजा करतो प्रतिमेची पूजा करतो पण त्या प्रतिमेचा भाव आपल्या अंतर्यामी येतो आणि तो अंतर्यामी येणं ते चैतन्य आपल्या चैतन्यामध्ये मिसळून जाणं आपलं त्यांच्यामध्ये मिसळून जाणं हे पूजेचं तात्पर्य आहे. जसं रामकृष्ण पूजा करत असताना व्हायचे कालीच्या पायावर फूल व्हायचे डोक्यावर फूल व्हायचे आणि आपल्याही पायावर डोक्यावर फूल व्हायचे. आता काली आणि आपण फरक आहोत असा भाव नव्हता. पूजा चालू होती कालीच्या मस्तकावर अक्षता आपल्या मस्तकावर अक्षता. म्हणून या सगळ्या साधनांनी सोहम हंसहा मी तो आहे हा भाव सिद्ध होणं हे गरजेचं आहे. सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मयाचा विचार आपण कैसा तेथे असं म्हणून समर्थ याची प्रचिती आपल्याला येत राहावी अशी इच्छा व्यक्त करतात. ही केवळ वैचारिक प्रक्रिया राहू नये असं सांगतात. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोभा महुली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण